नमस्कार, मी प्रमोद खोत. मराठी कथा या प्रॉडकास्ट चॅनलवरती आपलं स्वागत करतो. आज आपण ओळख यशस्वी महान व्यक्तींची या सिरीजमध्ये भारताचे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. डॉक्टर अब्दुल कलाम, पूर्ण डॉक्टर अउल पाकीर जैनाबद्दीन अब्दुल कलाम तथा APJ अब्दुल कलाम, October 15, 1931 ते 27 जुलै 2015, हे भारतीय शास्त्रज्ञ आणि भारताचे 11वे राष्ट्रपती होते. आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यपद्धतीमुळे ते लोकांचे राष्ट्रपती म्हणून लोकप्रिय झाले. त्यांचे शिक्षण. त्यांचे वडील रामेश्वरला येणाऱ्या यात्रेकरूंना होळीतून धनुष्यकोडीला नेण्या आणण्याचा व्यवसाय करत होते. डॉक्टर कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपूरला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉक्टर कलाम गावात वर्तमानपत्रे विकत तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवित व घरी मदत करीत त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे BSc झाल्यानंतर त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एअरोनॉटिक्स डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील NASA या सुप्रसिद्ध संशोधन संस्थेत 4 महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर अब्दुल कलाम यांचा 1958 ते 1963 या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी म्हणजेच DRDOशी संबंध आला. कार्य. 1963 भारतीय अवकाश संशोधन संस्थेत इस्रो क्षेपणास्त्र विकासासाठी PSLV सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेइकलच्या संशोधनात भाग घेऊ लागले. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला. त्यावेळी डॉक्टर कलाम पुन्हा DRDOमध्ये आले. स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हापासूनचीच होती. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत म्हणजेच इस्रोमध्ये असताना सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेइकल 3 या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईंनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉक्टर कलाम यांनी सांभाळावी असे वक्तव्य केले होते. ते पुढे कलामांनी सार्थ करून दाखविले. साराभाईंचेच नाव दिलेल्या विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे ते प्रमुख झाले. वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामावर त्यांचा भर असे व सहकार्यामधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकास कार्यात अग्नी क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉक्टर कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करताना देशाच्या सुरक्षितेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्याचे वैज्ञानिक सल्लागार व DRDOचे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा MBT मेन बॅटल टँक रणगाडा व लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट LCA यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली. विज्ञानाचा परमभोक्ता असणारे डॉक्टर कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजवण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने पद्मविभूषण व 1998 भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉक्टर कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेले डॉक्टर कलाम हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व होते. पुढील 20 होणाऱ्या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत. डॉक्टर कलामांची कारकीर्द. जन्म 15 ऑक्टोबर 1931 रामेश्वर येथे. शिक्षण स्वॉर्ट्स हायस्कूल रामनाथपुरम, सेंट जोसेफ कॉलेज त्रिचन्नापल्ली येथे विज्ञान शाखेतील पदवी. 1954 चेन्नई येथील एअरोनॉटिकल इंजिनिअरिंगची पदविका घेतली. 1958 DRDOमध्ये सिनियर सायंटिस्ट. तेथे असताना प्रोटोटाईप हार्वेस्ट हॉपरक्रॉप्ट तयार केले. हैदराबादच्या DRDOचे संचालक पद. 1962 बेंगलोरमध्ये असताना भारतीय अवकाश कार्यक्रमात सहभाग. एरोडायनॅमिक्स डिझाईनच्या फायबर रिएनफोर्ड प्लास्टिक या प्रकल्पात सहभाग. 1963 ते 1971 विक्रम साराभाई यांच्याबरोबर काम केले. तिरुअनंतपुरम येथील विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटरचे येथे सॅटेलाईट लॉन्च व्हेकल प्रोग्रॅमचे ते प्रमुख. 1978 ते 1986 सतीश धवन यांच्याबरोबर काम. 1989 ते 1979 SLV उड्डाण कार्यक्रमाचे संचालक म्हणून त्यांनी काम केले. 1979 ते 1980 थुंबा येथे PSLV 3 प्रोजेक्ट डायरेक्टर. जुलै 1980 अवकाशात रोहिणी हा कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित केला. 1981 पद्मभूषण पुरस्कार प्राप्त. 1985 त्रिशूल या अग्निबाणाची निर्मिती त्यांनी केली. 1988 पृथ्वी अग्निबाणाची निर्मिती तसेच रिसर्च सेंटरची इमारत तयार करवली. 1989 अग्नि या अग्निबाणाची निर्मिती त्यांनी केली. 1990 आकाश व नाग या अग्निबाणांची निर्मिती केली. 1991 वैज्ञानिक सल्लागार, संरक्षण मंत्री व DRDO प्रमुख या नात्याने त्यांनी अर्जुन हा MBT म्हणजेच मेन बॅटल टँक हा रणगाडा व लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट LCA यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली. 1994 माय जर्नी हा कविता संग्रह प्रकाशित झाला त्यांच्यावरती. 25 नोव्हेंबर 1998 रोजी भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त झाला. 2001 रोजी सेवेतून निवृत्त झाले आणि 2002 रोजी भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमणूक झाली. भारत सरकारने केलेले गौरव. भारत सरकारने पद्मभूषण, पद्मविभूषण व 1997-98 भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला आहे. अशा प्रकारे आपले APJ अब्दुल कलाम यांच्याबरोबर आपण माहिती जाणून घेतली, त्यांचे खडतर जीवन आपण जाणून घेतलेले आहे. अशाच पद्धतीची महान व्यक्ती मी पुढच्या एपिसोडमध्ये घेऊन येतो आहे की ज्यातून आपल्या श्रोत्यांना प्रेरणा मिळेल. धन्यवाद.